नमस्कार. कोरोना व्हायरस आणि त्याच्यामुळे आलेल्या लॉकडाऊनने आपल्या प्रत्येकाचंच आर्थिक कंबरडं मोडलेलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांची पगार कपात झाली आहेत, अनेक घरांची अशामध्ये वाहतवात लागली आहे. आमच्याकडे स्मार्ट उद्योजककडे दररोज अनेकांचे प्रश्न येतात. कोणाला नोकऱ्या हव्या आहेत, कोणाला व्यवसायाच्या संधी हव्या आहेत, कोणाला पॅसिव इन्कम हवं आहे. तर याचसाठी आम्ही आमची जी पार्टनरशिप योजना होती ती अधिक व्यापक करण्याचा विचार करतो आहे.
सर्वप्रथम मी तुम्हाला स्मार्ट उद्योजकची ओळख करून देईन. स्मार्ट उद्योजक हे उद्योजकता व्यवसाय विषयातलं माध्यम आहे, माध्यम संस्था आहे. 2014 पासून उद्योजक.org हे आमचं वेब पोर्टल लॉन्च झालं आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावापर्यंत स्मार्ट उद्योजक वेब पोर्टलच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. 2015 पासून प्रिंट माध्यमातही मासिक रूपात प्रकाशित होतं. सध्या लॉकडाऊन काळात खंड पडला आहे प्रिंट मासिकाला, मात्र लवकरच प्रिंट माध्यमही पुन्हा सुरू होईल. तर हे मासिक आहे, यात उद्योजक होण्यासाठी किंवा उद्योजकताविषयक, व्यवसायाविषयक वेगवेगळ्या विषयांची माहिती दिलेली असते. तर हे आहे स्मार्ट उद्योजक. आता याची पार्टनरशिप म्हणजे काय? तर स्मार्ट उद्योजकची जी वेगवेगळी उत्पादनं आहेत, म्हणजे त्याची मासिकाची वर्गणी असेल, काही जाहिराती असतील, उद्योजकांसाठी कमीत कमी खर्चामध्ये काही मार्केटिंगचे प्लान्स असतील, काही एक उद्योजकता सूची ही एक आधुनिक संकल्पना आहे की ज्यात उद्योजकाची संपूर्ण माहिती महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम स्मार्ट उद्योजक करतं. तर अशा वेगवेगळ्या ज्या स्मार्ट उद्योजकच्या योजना आहेत, वेगवेगळ्या ज्या उत्पादनं आहेत, सेवा आहेत, याचा आपण भागीदार म्हणून प्रसार करायचा आहे आपल्या परिचितांना, आपल्या संपर्कातील लोकांना किंवा आपल्या वर्तुळातील लोकांना. आपल्याला ह्या गोष्टी पोचवायच्या आहेत, कारण स्मार्ट उद्योजक हे कुठल्याही फक्त एका गटापुरतं किंवा एका समाजापुरतं नाही आहे, तर याचा उपयोग प्रत्येकाला होऊ शकतो, प्रत्येक जण याचा वाचक होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकापर्यंत, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी वाचकापर्यंत स्मार्ट उद्योजक जाण्याची गरज आहे आणि ते आपण करू शकता. तर आपले आमचे भागीदार म्हणून यामध्ये तुम्हाला, तुम्ही जे काम कराल त्याच्यात तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची नाही आहे, पण तुम्ही जे करताय, तुमच्या माध्यमातून जेवढी विक्री होते, तुमच्या माध्यमातून जितके लोक जोडले जात आहेत, त्यावर तुम्हाला एक आकर्षक कमिशन असेल, म्हणजे नफ्यामध्ये तुम्हाला थेट हिस्सा असेल. तर हे काम सध्या फक्त ऑनलाईन रूपात आहे. जानेवारी महिन्यात आम्ही या कामाला ऑफलाईनही रूप दिलेलं की तुम्ही तुमच्या संपर्क क्षेत्रात, तुम्ही जिथे राहता तिथे, शाळा, कॉलेज, नोकरीच्या ठिकाणीही लोकांना ऑफलाईनही प्रत्यक्ष जोडू शकता. म्हणजे लॉकडाऊनमुळे ते सध्या थांबवलं आहे, सध्या काम फक्त ऑनलाईन असेल. तुम्हाला याचं एक पुढच्या व्हिडिओमध्ये रीतसर ट्रेनिंग दिलं जाईल की तुम्हाला नेमकं काम काय करायचं आहे. तर तुम्ही ऑनलाईन एकदा याच्यात, या प्रोग्राममध्ये जोडला गेलात का, ते सॉफ्टवेअर आहे आमचं उद्योजक.org वर, shop.udyojak.org याच्यात ॲफिलिएट मार्केटिंगचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यात तुम्ही रजिस्टर होता आणि तुम्हाला पुढे त्याच्यातून तुमचं कामाचं कमिशन, तुमचं सविस्तर, त्याच्यात तुमचा एक डॅशबोर्ड असतो, तुमचं अकाउंट असतं, तिथे तुम्हाला तिथे सविस्तर ते सगळं दिसतं. घरबसल्या फावल्या वेळात पॅसिव इन्कम यासाठी अतिशय उत्कृष्ट संधी आहे. जर सकारात्मकतेने तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केलात आणि दिवसातल्या अर्धा ते एक तास तरी देऊ शकलात, तरी महिना 2-4-5 हजार सहज तुम्ही याच्यातून पैसे कमवू शकता. आबालवृद्ध, स्त्री पुरुष कोणीही करू शकतो, यात कोणीही सहभागी होऊ शकतं. तर नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा कसं वाटतं आहे, आणि काही गरज पडली तर मदतीला आम्ही आहोत. धन्यवाद.